अध्याय 12 पहिले 19 श्लोक। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी देधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। तरी कवनाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू। आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे। प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनांची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी। 17 वियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावनी। म्हणवनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी। अहो सद्गुरुची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय। म्हणवनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी। नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये। साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देशीयेची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देवी सैंग। संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद अव्हाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी। श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचीये। ये मराठीचीये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा। तू आपले नि स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये। ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणवनी साविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। गेले काही रविवार आपले इथं आपण सोहम जप सोहम चिंतन सोहम भजन सोहम भाव हे जे शब्द आले ज्ञानेश्वरी मध्ये या शब्दांचे अर्थ शोधायचा प्रयत्न प्रत्यक्षत निरूपणाने नाही साधने असा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच्यासाठी सोहम जप असो किंवा सोहम चिंतन असो सोहम भजन असो या संबंधी पूर्वसुरींनी जे प्रयोग केले त्या प्रयोगातून साधना बसवण्याचा प्रयत्न मी केला. मी जे तुमच्याकडून करून घेतो आहे ते कुठेही एखाद्या पुस्तकात तुम्हाला मिळणार नाहीये. तरी देखील हे कोणी ना कोणीतरी वेगवेगळ्या वेळेला सांगितलेलं आहे. जे सांगितलं गेलेलं आहे पण पुरेस स्पष्ट समजत नाहीये असं एकत्रित करून सांगितलेलं आहे एवढंच. आज जसं मुखानी सोहम जप तसं श्वासावर सोहम भजन अशा प्रकारची साधना आपण करणार आहोत. सर्वसाधारणपणाने श्वासावर नाम अथवा श्वासावर आलंबन श्वासावर सोहम सारखा शब्द हा देखील दीर्घकाळ जड जातो असा साधकांचा अनुभव आहे. ताण पडतो दम लागल्यासारखं होतं. याच कारण श्वास ही अनैच्छिक क्रिया आहे ऐच्छिक क्रिया नाही. शरीराला हवा तसा श्वास शरीर आपला आपण घेऊन सोडत असतो. त्याच्यामध्ये फार काळ ढवळाढवळ कोणी करावी असं नाही. प्राणायाम जरी म्हटला तरी देखील तो प्राणायाम थोडा वेळ करण्याचीच गोष्ट आहे. असं असल्यामुळं एका बाजूला तर आपण ऐकत राहतो की श्वासोच्छ्वासी होणाऱ्या सोहम शब्दाकडे लक्ष द्यावं अविरत लक्ष द्यावं असे देखील शब्द संतांकडून ऐकतो आणि प्रत्यक्ष करायला गेलं तर तसं ते अवघड जातं. ताण पडल्यासारखं होतं. पण ताण न पडता श्वासावर सहज चाललेल्या श्वासावर सोहम भजन आज आपण करणार आहोत करून पाहणार आहोत. आपण सुरुवातीला अर्थातच सद्गुरूंचं स्मरण करणार आहोत. त्याच्यानंतर व्यवस्थित 40 मिनिट साधना करणार असल्यामुळं 40-50 मिनिट आपण शांती मंत्र म्हणणार आहोत. त्या शांती मंत्राच्या पश्चात खरंच शांत होऊन थोडा वेळ बसणार आहोत थांबणार आहोत. मग सोहम सहा ओम सोहम सहा या शब्दाचं आपण चिंतन करणार आहोत. तशा प्रकारचा भाव धरणार आहोत आणि मग आपण श्वासावर सहज चाललेल्या श्वासावर तो निर्माण झालेला जो भाव आहे तो श्वासावर उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अविरत प्रत्येक श्वास एक ही श्वास सोहम शब्दाखेरीज जाणार नाही आणि दमसाखी होणार नाही ताणही पडणार नाही अशा प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. सर्वात शेवटी याचं पर्यवसान श्वासापासून आज्ञाचक्रापर्यंत आणि आज्ञाचक्रापाशी ध्यान आणि त्यापुढे खोल ध्यान अशा प्रकारे आपल्याला जमतंय का बघू. मी या साधना करून पाहिलेल्या आहेत आणि मगच घेतो आहे. आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसू. आपल्याला जर कोणाचा अनुग्रह झाला असेल सद्गुरूंचा तर त्या सद्गुरूंना आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर आणू. अनुग्रह कोणाचा झाला नसेल अशा वेळेला आपल्याला आवडत्या राम कृष्ण हरी शिव दत्त अशा कोणाही देवतेला आपण मनश्चक्षूंसमोर आणू. आवडत्या संतांना मनश्चक्षूंसमोर आणू. आणि सद्गुरु स्वरूपाचं स्मरण आपण करू. समोर तर सगुण पाहतो आहोत सद्गुरूंच्या रूपाने. मी पाहतो हा शब्द वापरला तरी आपण कल्पना लढवायची आहे. प्रत्येकाला दृश्य दिसेल असं नाही. सद्गुरूंना आठवतो आहोत. जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत असे निराकार अविनाशी चैतन्य अस्तित्व सुखामध्ये आनंदामध्ये प्रेम शांतीमध्ये जे निमग्न आहेत असे तसं हा ब्रह्मानंद किंवा ब्रह्मसुख प्रदान करण्याचं ज्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे तशी इच्छा आहे कळवळ आहे सामर्थ्य आहे असे आणि प्रत्यक्षतः प्रदान करतात ते केवळ ज्ञानस्वरूप ज्ञान इनकार्नेट मूर्तिमंत ज्ञान असणारे सच्चिदानंद तनु तसं अमानित्व अदंभित्व या भावाने युक्त द्वंद्व स्वभावापासून अलिप्त ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप त्यामुळे सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान जन्म मृत्यू ही द्वंद्व ज्या देह मन बुद्धीला आहेत त्यापासून अलिप्त द्वंद्वाच्या अतीत असणारे गगनासारखे व्यापक मृदू सर्वत्र आत बाहेर भरून राहिलेले बोधानी अस्तित्वाने पण गगनाचा शून्यत्वाचा अज्ञानाचा दोष नसणारे म्हणून तत्वमस्यादि लक्षम तत्वम असी ते परमात्म तत्वच तू आहेस या शब्दाने जो लक्षित होतो परमात्मा परमात्म स्वरूप असणारे चर आणि अचर आणि चराचरा पलीकडे असणाऱ्या सर्वत्र भरून राहिलेले एकम नित्यम अनित्य नाहीत असे नेहमीच असणारे विकाररहित मलरहित स्थिर निखळ बुद्धी किंवा शुद्ध बुद्धी प्युअर इंटेलेक्ट असं ज्यांचं स्वरूप आहे असे जगत व्यवहारापासून देह व्यवहारापासून साक्षी भाव आणि अभाव यापासून पलीकडचे नित्य भाव स्वरूप ज्यांचा अभाव कदापि नाही असे सत्व रज तम या गुणांपासून अतीत अशा स्वरूपात आपले सद्गुरु दिसतात सगुण अथवा आराध्य दैवत पण इतके व्यापक निर्गुण सद्गुरूंना मनोमन नमस्कार करू त्यांच्याकडून त्यांची प्रसन्नता प्रसाद प्रेम सुख शांती प्राप्त करू सर्वजण मिळून शांती मंत्र म्हणणार आहोत हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात् अर्थ सांगतो ओम या ब्रह्मनामाने सगुण साकार देहातून निर्गुण निराकार परमात्म्याकडे जाण्यासाठी ओम हा ब्रह्ममंत्र म्हटला मी जीव तो परमात्माच आहे मी तो परमात्मा आहे असं जाणून आम्ही परमात्म्याचं ध्यान करतो. म्हणून त्या परमात्म्याने आमच्या बुद्धीस प्रचोदना प्रेरणा द्यावी की आम्ही परमात्मा स्वरूपच आहोत. सरते शेवटी आम्ही शांत परमात्म्याशी एकरूप होऊन राहावं. परमात्म्याच्या शांतीत थांबून राहू. सोहम हंसाहाच थोड्या वेळ चिंतन करणार आहोत. सोहम याचा अर्थ ते परमात्म तत्वच मी आहे. सद्गुरु जो उपदेश करतात ते परमात्म तत्वच तू आहेस, त्याला शिष्यांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. ते परमात्म तत्वच मी याचा अर्थ परमात्म्यासारखा अज नित्य शाश्वत सनातन जे जन्मरहित नेहमीच असणारा कधीही नाश न पावणारा अनुत्पन्न सनातन फार पूर्वीपासून असणारा जो परमात्मा तो आणि मी म्हणजे जीव तोही असा अज जन्म मरण रहित नित्य शाश्वत आणि सनातन सच्चिदानंद परमात्म्याच्या लक्षणांनी जर जीव युक्त असेल, जीव हा जर परमात्माच असेल तर सोहम मधला अहम ही नको आहे. ते एक परमात्म तत्व म्हणून सहा सोहम सहा. आता मी म्हणायची सोय नाही, एरवी मी देहाला मी असं म्हणत होतो. आता आहे ते एक परमात्म तत्वच आहे. चिंतन करा, दोन मिनिट देतो. चिंतनाचं आवर्तन पूर्ण झालं की तो परमात्मा मी या सोहम भावामध्ये थोडा वेळ चिंतन रहित थांबून राहा. काहीच करू नका. परत एक चिंतनाचं आवर्तन सोहम सहा तो परमात्माच मी, मी नव्हे आता केवळ तो परमात्माच. सद्गुरूंच्या ते परमात्म तत्वच तू आहेस या तत्वम असी उपदेशाला शिष्यांनी दिलेला हा प्रतिसाद आहे. अज नित्य शाश्वत सनातन असं परमात्म तत्व आहे, जीव देह मन बुद्धी नाही, ते परमात्म तत्वच मी आहे। मी ही नित्य अज नित्य शाश्वत सनातन स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे। पूर्वी देह मन बुद्धीला मी असं म्हणत होतो, पण परमात्म्याचंच लक्षण जेव्हा माझ्या ठिकाणी आहे, जीवाच्या ठिकाणी आहे, तेव्हा मी हा वेगळा शब्द संपला। आता जे आहे ते एक परमात्म तत्वच आहे। सहा अक्षर ब्रह्म केवळ उरला। या भावामध्ये थोडा वेळ शब्दरहित थांबून राहा। याला सोहम भाव असं म्हणतात। आता या सोहम भावा सहित आपल्याला श्वासावर सोहमचं आलंबन करायचं आहे। श्वास घेताना सो, सोडताना हम, मात्र सुरुवातीला थेट श्वासावर करायचं नाहीये। श्वासावर सारखं लक्ष द्यायला गेलं तर ताण पडतो। म्हणून या सोहम भावानी युक्त राहून तुमच्या नाभीस्थानी लक्ष देऊन पहा। स्वस्थ शांत बसा, सोहम भावच असू देत, अन्य अवांतर विचार नको आणि नाभीस्थानी पोटापाशी लक्ष। तुमच्या लक्षात येईल की तुमचं पोट आणि आतल्या बाजूला असं हलत आहे. श्वास घेताना पुढे जात आहे, श्वास सोडताना मागे येत आहे. पहा, त्यावरून श्वासाची क्रिया चालली आहे हे निश्चित. आपण आज जन्मरहित नित्य शाश्वत सनातन सच्चिदानंद तो परमात्माच मी अशा भावात आहोत आणि पोटाच्या हालचालीकडे केवळ लक्ष देतो आहोत. अवांतर विचार उठू देऊ नका आणि कसून लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल की आपोआप श्वासावर तुमचं लक्ष राहिलं. पर्यायाने श्वासाकडे लक्ष राहिलं, मुख्य लक्ष तुमचं पोटाच्या हालचालीकडे आहे आणि सोहम भावाने तुम्ही युक्त आहात. श्वास घेताना पोट बाहेर येत तेव्हा मनातल्या मनात सो म्हणा, सोडताना पोट आत जात तेव्हा हम म्हणा. एक श्वास अटेंड करा. पण प्रत्यक्षात पोटाच्या हालचालीकडे लक्ष देत आहे, श्वासाकडे पर्यायाने सोहम शब्द मात्र मनात आहे. भाव असा आहे की आपण अज नित्य शाश्वत सनातन अक्षर ब्रह्म आहोत. आता लक्ष थोडं वर उचलून घ्या छातीकडं, पोटाकडं अजिबात लक्ष नको. तुमच्या लक्षात येईल की पोटाच्या तुलनेने छातीचीही हालचाल होते पण कमी हालचाल होते, पण हालचाल होते. श्वासाबरोबर छाती देखील खालीवर होते आहे. सोहम शब्दाचा अवलंबन तसंच ठेवा. तुम्हाला श्वास पाहायचा नाहीये, छातीची हालचाल पाहिजे. आणि त्याच्यावर सोहम भाव, सोहम शब्द, आता छातीकडून देखील लक्ष काढून घ्या आणि कंठ ते आज्ञा श्वास चाललेलं लक्ष देईल. खोल मध्यमेतून किंचित श्वास चालतो आणि केवळ सोहम शब्द. नासाभ्यंतरचारिण असं म्हटलंय तर नाकाच्या आत, नाकातल्याच केवळ प्रदेशात छोटा श्वास, पण हे बाह्य नाक नव्हे, त्याच्याही आत. नासाच्या अभ्यंतरी कंठापासून आज्ञापर्यंत फार बारकाईने लक्ष द्या आणि सोहम शब्दाचा उच्चार असू दे. कोणाकोणाला उच्चार नको वाटेल, केवळ श्वासाकडे लक्ष आणि सोहम हा भाव तरीही चालेल. आज्ञाचक्रापाशी लक्ष, श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष, तिथं तुमच्या जाणीवेतच सोहम भाव बसलेला आहे. निर्विचार आणि ध्यान कोणाकोणाच्या बाबतीत असं घडेल की खूप सूक्ष्म एक अंतरश्वास ऊर्ध्वगामी होऊन थांबतो चिदाकाशात आणि एकरूपता साधायला सोपं जातं. सोडताना मुद्दाम सोडला जात नाही, आपोआप कधीतरी सुटतो. परत सूक्ष्म श्वास घेऊन थांबणं घडतं. असं झालं तरी चालेल. चिदाकाशात केवळ जाणीव स्वरूप अविनाशी नित्य अज शाश्वत सनातन देहरहित या ध्यानाच्या स्थितीतून आपल्याला खाली यायचं आहे. मोठ्या समाधानाने, तृप्तीने, सुखाने, शांतीने भरलेले, परमात्म्याशी एकरूपतेच्या भावाने संपन्न असलेले असे आपण सद्गुरूंना मनोमन नमस्कार करतो आहोत. शांती मंत्र म्हणायचा आहे. तृप्त समाधानी शांत भावानी संपन्न परमात्म्यानी हीच प्रेरणा प्रचोदना आपल्या बुद्धीला उर्वरित सर्व दिवसामध्ये देखील देवो. तो परमात्माच मी या भावनेमध्ये या ध्यानासारखाच उर्वरित सर्व काळ देखील व्यतीत होवो. बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर हरि हरि.